आमच्याकडे आधी काय होतं, दोन चाळी होत्या आणि चार आमच्या बिल्डिंग होत्या. आता त्या चाळींच्या पण बिल्डिंग झाल्यात, पण त्यावेळेला ना चाळीचं वातावरण फार वेगळं होतं. आणखीन त्यामुळे ना ते काकू मग पापड चोळ्यात घालायच्या खाली, या सगळ्या जणी खाली खाटा असायच्या, त्या खाटांवरती पातळ घालायची आणि त्याच्यावरती कुरडया साबुदाण्याचे, त्याच्यानंतर पापड चिकोड्या आणि असं सगळं ते घालायचं. आणि मग प्रत्येकाची खाट ठरलेली, मग त्या खाटेवरती दोघी जणी राखंडा दुपारी, आणि मग त्याच्यामध्ये मग ते लाटी असेल, लाटी पापडाची, मग ती काकू संध्याकाळी ते सगळं पापड सगळे गोळा करून द्यायचे आणि मग तेव्हा ती आपल्याला लाटी देणार खायला. आताही अजूनही तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आणि मग ती लाटी देणार आपल्याला खायला. त्या अरे लाटीचं काय आता एवढं आपल्या घरी पण, पण तरी ती काकूची वेगळी लागते लाटी, म्हणून ती त्याच्यानंतर चिकोड्या घालून दिलं की कच्ची चिकोडी खायची, किंवा त्या कुरडया.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर लाइट्स कॅमेरा ऍक्शन, शुद्धी के संग लाइट्स कॅमेरा ऍक्शन. मी कलाकार श्रुती आणि तुम्ही ऐकताय बेस्ट ऑफ लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मी कलाकार श्रुती, आणि खूप 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 दिवसांपासून माझी इच्छा होती, यु नो, एका वेटरन ऍक्ट्रेस यांच्याशी बोलायची, आणि आज फायनली ती कम्प्लीट होती आहे. कारण मी बोलते आहे सुकन्या कुलकर्णी यांच्याबद्दल. हॅलो सुकन्या ताई.
हॅलो, नमस्कार.
नमस्कार. मी मस्त, जरा हाईटने शॉर्ट आहे पण बरी दिसते, म्हणजे
छान दिसते. मला माहितीये, मी बघितलंय तुला.
आम्ही पण तुम्हाला कधीपासून बघत आलोय आणि आज कुठे मला संधी मिळतीये बोलायची.
मला वाटतं आपल्या मनात जे असतं त्याच्यावरनं सुंदरता ठरते.
ठीक
आहे, बाकी ते देवाचं देणं आहे.
हो, अगदी खरं, अगदी खरं. डेफिनेटली, पण मला असं वाटतं दोन्ही प्रकारची सुंदरता तुमच्याकडे आहे, मनाची पण आणि तशी यु नो बाहेरून दिसायची पण. इतक्या कशा गोड आहात तुम्ही, मला कधी कधी प्रश्न पडतो खरंच.
मला असं वाटतं की हे सगळं मला माझ्या आई वडिलांकडनं मिळालेलं आहे. त्यांनी जी शिकवण दिलेली आहे मला, त्याच्यामुळे तो गोडवा आला असेल माझ्यामध्ये असं मी म्हणेन. आपल्या आयुष्यात जे जे येतात ते ते त्यांच्याकडचं चांगलं पण कसं घ्यावं हे त्यांनी मला शिकवलं. आणि अर्थातच माझी शाळा, ज्या शाळेमध्ये मी शिकले, बालमोहन विद्या मंदिर शिवाजी पार्कला, त्यातले तिथे आमचे सगळे शिक्षक गोड होते. तर त्यांच्यातला गोडवा कदाचित माझ्यात उतरला असेल.
हो, 100%. त्यामुळे तो असा लगेच झळकतो चेहऱ्यावर देखील. या लॉकडाऊनच्या काळात मला असं वाटतं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी आपले छंद जोपासा असं आपण अनेकदा सांगत आलोय, आपण बघत आलोय लोकांना. आणि इनफॅक्ट तसंच काहीतरी मला तुमच्या बाबतीत वाटलं, कारण तुम्ही इतक्या छान ड्रॉइंग बनवताय गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन मध्ये. कधी कशी सुरुवात झाली याची?
काही नाही, ऍक्च्युली ना वेगवेगळ्या रेसिपीज करून झाल्या, मग कपाट स्वच्छ करून झाली, हे स्वच्छ करून झालं, ते स्वच्छ करून झालं, तरी आपलं लॉकडाऊन संपतच नाहीये, चालूच होतंय. आणि मग मला मंडला हे खूप आवडतं, मंडला आर्ट जी असते, आणि आनंद अभ्यंकरची मुलगी सानिका, तर ती खूप छान मंडला आर्ट करते. आणि कधीपासून माझ्या डोक्यात होतं की आपण हे शिकूया, आपण हे करूया. आणि अचानक 7 एप्रिलला मला काय वाटलं माहिती नाही, एक बॉलपेन घेतलं. पेपर घरात नव्हता, कारण मुलगी सायन्सला नाही, त्यामुळे आमच्या घरात रंग नाही, पेपर नाही, असं काही नाही आमच्याकडे. मग शेवटी म्हणलं लेटर हेड घ्यावं, आणि लेटर हेड वरती आपण सुरुवात करायची, कारण हल्ली लेटर हेड वापरलं जात नाही, आपण त्यांना मेल करतो. तर ते लेटर हेड घेतलं आणि त्याच्यावरती मंडलं काढायला सुरुवात केली. मग पेन्सिलने सुरुवात केली. असं करता करता मग कर्कटकच नाही आपल्याकडे, मग ताटल्या घेतल्या आणि ताटल्या ठेवून त्यांनी गोल केला. असं काय काय करत गेले. आणि जे ज्यांना माझं कौतुक आहे अशा माझ्या मित्रमैत्रिणींना माझी चित्र पाठवायला लागले. आणि असं होतं ना, मला त्या गोष्टीची सवय व्हायला लागली. आणि मग मी ठरवलं की संध्याकाळी 5 वाजता आपण बसायचं चित्र काढायला. आणि ऍक्च्युली माझे आई वडील दोघे चित्रकार आहेत, पण मी तेव्हा कधी हे केलं नाही, कारण मला कॉलेजमध्ये, मला त्या कॉलेजमध्ये जायचं होतं पण मला ऍडमिशन मिळाली नाही. आणि मग शाळेपासून जे चित्रकला सोडली ती आज तागाय.
बापरे, तर मुहूर्त लागला.
हा, आज माझी 39 चित्र झाली आहेत.
किती? 39? बापरे, 39. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अशा कुठल्या गोष्टी तुम्ही लहानपणी करायच्यात ज्या तुम्हाला आता यु नो कारण लॉकडाऊन आहे म्हणून वेळ मिळाला म्हणून करता आले?
हो नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत ना एक तर सातवी पर्यंत सोसायटी, आमची सोसायटी खूप मोठी होती माझ्या इकडे, अमृतकुंभ सोसायटी अजूनही आहे ती, तर आमच्याकडे ना भरपूर काम असायचं आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत, कारण आम्ही एक तर सगळ्या आमच्या काकू असायच्या आजूबाजूला. आमच्याकडे आधी काय होतं, दोन चाळी होत्या आणि चार आमच्या बिल्डिंग होत्या. आता त्या चाळींच्या पण बिल्डिंग झाल्यात, पण त्यावेळेला ना चाळीचं वातावरण फार वेगळं होतं. आणखीन त्यामुळे ना त्या काकू मग पापडच वाळत घालायच्या खाली, या सगळ्या जणी खाली खाटा असायच्या, त्या खाटांवरती पातळ घालायची आणि त्याच्यावरती कुरडया साबुदाण्याचे, त्याच्यानंतर पापड चिकोड्या आणि असं सगळं ते घालायचं. आणि मग प्रत्येकाची खाट ठरलेली, मग त्या खाटेवरती दोघी जणी राखंडा दुपारी, आणि मग त्याच्यामध्ये मग ते लाटी असं लाटी पापडाची, मग ती काकू संध्याकाळी ते सगळं पापड सगळे गोळा करून द्यायचे आणि मग तेव्हा ती आपल्याला लाटी देणार खायला. आताही अजूनही तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आणि मग ती लाटी देणार आपल्याला खायला त्या. अरे लाटीचं काय आता एवढं, आपल्या घरी पण तरी ती काकूची वेगळी लागते लाटी, म्हणून ती त्याच्यानंतर चिकोड्या घालून दिलं की कच्ची चिकोडी खायची, किंवा त्या कुरडया, आणि म्हणजे असं ते दिवस फार वेगळे होते. मग त्याच्यानंतर करीचं लोणचं कोणीतरी बांधून ठेवायचं, मग त्याच्यावर लक्ष ठेवायचं, मग छुंदा कोणीतरी ठेवायचं, मग त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आणि मग आमच्याकडे एक मोठं चिकूचं झाड होतं, चिकूचं भव्य पटांगणच म्हणायचं, आणि बाजूला आमच्या विहीर आहे, जी विहीर बंद केलेली आहे, म्हणजे फक्त हे आहे पाणी काढता येतं आम्हाला त्याच्यातनं, तर तिथे आम्ही ती राखण करता करता आम्ही पत्ते खेळायचो. बदाम सात म्हणू नका, चॅलेंज म्हणू नका, मेंढीकोट म्हणू नका, जग्गू म्हणू नका, असे आम्ही पत्ते खेळायचो तिकडे. मग ते झालं की मग संध्याकाळी बॅडमिंटन असायचं, सकाळी सायकलिंग करायचो, कारण मोठीच्या मोठी सोसायटी असल्यानं आम्ही म्हणजे आम्हाला खरं तर ना वेळच नसायचा.
मला ना असं वाटतं की एका काळानंतर मुलं आपल्याला शिकवतात काही गोष्टी. तुमच्याकडे बघून ना माझ्या आईला अनेकदा सांगावं वाटतं की बघ सुकन्याताई केवढी टेक्नो सॅव्ही आहे, बघ ती किती काय काय करते, अगं तुला का नाही येत वगैरे असं तिला म्हणत असते. आणि मला खरंच असं कौतुक आहे सुकन्याताई की तुम्ही फारच ऍक्टिव्ह आहात, म्हणजे ऑन इंस्टाग्राम यु नो ज्या प्रकारे आजकाल नाही ते बायका म्हणतात नको बाई मला ती कटकट, मला नाही कळत असं
नाही. बरोबर,
तर हे मुलीमुळे झालंय का?
हो हो, प्रश्नच नाही. म्हणजे मी सांगताना मी सिरियल चालू असताना सुद्धा आता पीपीटी तिला पाहिजे होतं शाळेमध्ये करायचं होतं. आता पीपीटी मग आमच्या वेळेला तर काही कम्प्युटर वगैरे काहीच नव्हतं. बरं, मी इकॉनॉमिक्स मध्ये बीए केलंय, मी त्याच्यामध्ये काम करते, त्यामुळे आम्हाला पीपीटी वगैरे आमचा काही संबंधच नाही ग. मग मी काय केलं, मी माझ्याकडे छोटा लॅपटॉप होता, तो लॅपटॉप घेऊन मी सेटवरती जायचे आणि मग माझ्या बरोबर ह्या सगळ्या जणी असायच्या, सुरुची आडारकर, त्याच्यानंतर आमची कीर्ती, मग ह्यांच्याकडनं मुक्ता होती, गिरीजा होती लज्जामध्ये, तर ह्यांच्याकडनं मी ते शिकून घेतलं पीपीटी वगैरे. आणि मग मी ते करायला लागले. आमच्या आई वडिलांनी आमच्या बरोबर मैत्री केली, त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होती की ते आमच्यावर कॅरम खेळायचे, पत्ते खेळायचे, त्याच्यातून ते आमच्या बरोबर मैत्री करायचे. पण आता आपल्याला जर आपल्या मुलांशी मैत्री करायची असेल ना, तर ही माध्यम आपल्याला माहिती पाहिजेत असं मला वाटतं. की इंस्टाग्राम म्हणजे काय, तर माझ्या खूप मैत्रिणी आहेत, मला त्यातलं काही कळत नाही. म्हणलं का कळत नाही, हे कळायला पाहिजे आपल्याला, हे आपल्याला कळायला पाहिजे की माझी मुलगी आज बरोबर आहे की चुकीची आहे, मला कळायला पाहिजे. आणि हे कळण्यासाठी मुळात मला माहिती पाहिजे की ती गोष्ट वाईट आहे का चांगली आहे. उगीच आपला सारखा स्क्रीनवर असतो, सारखा स्क्रीनवर, पण तो स्क्रीन मध्ये काय बघतो हे तुम्ही कधी त्याला विचारलं का? तुम्ही त्याच्याशी कधी बोललात का? प्रत्येक वेळा ते स्क्रीन वरती सिनेमात किंवा घाणेरडच स्क्रीन बघतो असत का तुमच्या मनात येतं? आता ह्याच्यावरनं खूप इन्फॉर्मेशन मिळतात. माझ्या मुलीला खूप गोष्टी माहिती आहेत, ती कुठल्याही विषयावर बोलू शकते तिच्या बापासारखी.
सुकन्याताई, आता मला सांगा की तुम्ही म्हणालात की घर पण साफ केलंय, काही हा कप्पा साफ कर, तो कप्पा साफ कर, पण ह्या सगळ्या कप्प्यांमध्ये जुन्या आठवणी सापडतात. कुठल्या गोष्टी तुम्हाला सापडल्या, कुठल्या गोष्टी तुम्ही जपून ठेवल्यात?
अरे खूप गोष्टी आहेत. आणि मुळात काय माहितीये ना, मुळात ह्याच्यावरनच सगळ्यांचा आक्षेप असतो आमच्या घरात, की मी खूप बारीक बारीक गोष्टी जपून ठेवते. म्हणजे मला आलेलं ग्रीटिंग कार्ड, मला कुणी काही कानातले दिले असेल तर मी ते खूप जपून ठेवते त्या माणसाची आठवण म्हणून. किंवा कुणी काही दिलं ते तुटलेलं असं तरी मी ते ठेवते. जुलिया म्हणताय हे काय आता करायचं, म्हणलं की नाही एवढं प्रेमाने दिलंय त्याने असं करून करून खूप गोष्टी जमवल्या. माझे जण नाही टाकवत, म्हणजे आता एखादी आता साडी ती म्हणताय तू नाही ना वापरणार आहेस, म्हणलं की नाही गो पण तिने ती प्रेमाने दिली असे कसे टाकणार, हा आपण त्याच्यातरी बनवून घेऊया. मग मी म्हणजे नंदेला सांगते मग त्याचं कुशन कव्हरच बनव, मग त्याची बॅगच बनव, पण मला ती त्यामागे मला त्या वस्तूपेक्षा ना त्या भावना जास्त महत्वाच्या वाटतात. आणि त्याच्यामुळे खूपशा गोष्टी मी तशाच ठेवते किंवा मग मी काय करते मी त्या सगळ्या गोष्टी बाजूला काढते आणि ज्या माझ्या काही अशा मैत्रिणी म्हणू किंवा माझ्या ओळखीच्या काही आहेत की ज्यांना याची गरज आहे, म्हणजे आता समज काही भांडी आहे किंवा एखादी ड्रेस मटेरियल आहे किंवा एखादी ड्रेस आहे साडी आहे किंवा एखादी पर्स पण म्हण, तर मला असं होतं ना की माझ्याकडे स्वयंपाक करणाऱ्या बाई येतात तर त्यांना जास्त गरज आहे मग त्यांना मी देते जेणेकरून ती मला दिसत राहील. की माझ्या इथे समोर एक वडेवाली आहे सुजल म्हणून, ती गोड आहे बाई, तर खूप लहान वेळात तिचा नवरा गेला जो आम्हाला माहिती होता, तिची दोन मुलं आहेत, खूप कष्टाने तिने सगळं उभं केलं. तर आमच्याकडचं काही फर्निचर काढायचं झालं, साध्या खुर्च्या काढायच्या झाल्या, टिपळ काढायचा, तर मी पहिल्यांदा तिला विचारते तुला हवाय का, तर ते आनंदाने घेतात. माझं म्हणणं असं टाकून देणार म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना विचारा त्यांना द्या, तर असं मला खूप आवडतं टाकून देण्यापेक्षा द्या कोणाला तरी.
त्या दरम्यान कारण की संजय सर पण तुम्ही म्हणाल तसा पुस्तकांमधला किडा आहेत आणि त्यांचं खूप वाचन आहे आणि इनफॅक्ट ते खूप छान लिहितात देखील, तर तुमचं असं म्हणजे स्क्रिप्ट आता कारण तुम्ही दोघेही एकाच क्षेत्रात असल्यामुळे तुमचं काही ह्या दरम्यान स्क्रिप्ट रिडिंग किंवा सोबत बसून एखादं नाटक बघणं वगैरे असं काही झालंय का?
छे असं तो अजिबात काही करत नाही, अजिबातच काही करत नाही. म्हणजे मी कितीही रोमॅन्टिक असले ना तरी तो यातला नाहीये. मग त्याचं म्हणणं की ऑफिस मधलं काम आपण घरी नाही आणायचं असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे आणि बेसिकली काय होतं की तो ना त्याला त्याने खूप काय काय लिहायला घेतलंय पण त्याला सुचत नाहीये काय लिहायचं ते, त्यामुळे जरा अडलंय त्याचं. पण अदरवाईज असं नाही होत. पण आमचं जास्त करून ना आता तो येईल थोड्या वेळाने मला विचारेल हा मग उद्या सकाळी काय करायचंय, सकाळी नाश्ता करताना तो मग संध्याकाळी काय करायचंय खायला, हेच चाललेलं असतं आमचं.
या विषयांवर जास्त चर्चा
कारण ना काही सुचत नाही खरं सांगायचं तर. जे रसिक प्रेक्षक आहे जे श्रोते आहेत त्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे की सरकारने जे काही नियम घालून दिलेले आहेत ते शक्यतो पाळा, ते आपल्यासाठी आहेत त्यामुळे शक्यतो जे सांगितलेले आहेत नियम ते पाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि स्वच्छ हात धुवा. जरीही आपण हे लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा तो इतक्या लगेच जाणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे जसं आत्ताच तुम्ही भाज्या आणल्यानंतर त्या पाण्यात भिजवून ठेवा, त्याच्यामध्ये सोडा घाला, त्या स्वच्छ धुवा, वाळवून ठेवा आणि मगच त्या वापरात आणा. आणि मुख्य म्हणजे जे आपल्यासाठी काम करतात आता मेहनत घेत आहेत, पोलीस घेत आहेत, डॉक्टर्स घेत आहेत, नर्सेस घेत आहेत, त्यांना सहाय्य
डेफिनेटली. तुम्ही जे काही काम सध्या करताय आणि जे काही ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला बिझी ठेवताय ती खूप चांगली गोष्ट आहे आणि तशाच पॉझिटिव्ह राहा.
येस नक्कीच नक्कीच राहणार नक्कीच राहणार.
आणि थँक्यू सो मच वन्स अगेन.
थँक्यू
सुकन्याताई.
थँक्यू
कनेक्ट अगेन.